93.5 Red FM.
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नमस्कार. मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहेत सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर.
चला पुढे चला चला पुढे चला.
बस बंद पडली.
अरे छोड ना, ये पुणे की बस की बात नहीं.
विवेक वेलणकर, तुम्ही सजग नागरिक मंच तर्फे मेयर साहेबांना आणि PM PML च्या
त्यांची जी जॉईंट एमडी आहे दगा मोरे, त्यांनी भेटलो आणि हा विषय डिस्कस केला. त्यांनी प्रिन्सिपली तर मान्य केलाय
काय की जर प्रायव्हेट बसेस आपण ज्या PM PML साठी वापरतो त्या बंद पडल्या तर चांगला मोठा फाईन त्याच्यावर बसवायचा, म्हणजे ते नीट काळजी घेतील.
प्रिन्सिपली मान्य आहे, प्रॅक्टिकली कधी करतात तेवढंच पाहिजे.
आणखी काय त्यांचं म्हणणं आहे, त्यांचा काहीतरी इनपुट असेल ना की बाबा आता हा प्लॅन असा असा आम्ही करतोय पुढे सगळं नीट व्हावं म्हणून.
त्या लोकं म्हणणं असं आहे की आमचे प्रयत्न सुरूच आहेत, काही वेळा त्याकडं काय पार्ट नसतात वगैरे वगैरे. त्यांची रड अनेक वर्षांची ती तिसरी गॅरंटी मांडत राहतात. आता इथे बेसिकली दिसतं मॅनेजमेंट इश्यू, स्पेअरपार्ट किती ठेवायचे, कुठले ठेवायचे, कसे ठेवायचे, हा मॅनेजमेंट इश्यू आहे. हो, आज सगळ्या प्रायव्हेट कंपन्या पण हाच इश्यू असतो ना. त्यांचे काही कुठलाच प्रॉब्लेम आहेत.
हो, आणि महाराष्ट्रात आपण
पडलेलं नाही सापडत,
मुंबईच्या बसेस नाही सापडत. आणि आपण महाराष्ट्राच्या ऑटो हब मध्ये आहोत किंवा एकंदरीतच देशातलं एक महत्वाचं ऑटोमोटिव्ह हब हे पुणे आहे, आणि आपल्याच गाड्या सारख्या जर बंद पडत असतील तर मग जरा अवघड आहे.
आणि त्यातनं जाणारी वाईट इमेज आणि त्यामुळे लोक जे बस वापरत होते ते आता वापरण्याची झाल्याची अवस्था आहे,
जे खूपच भयानक आहे. मोर ऑन दॅट इन जस्ट बीट. माझ्या बरोबर आहेत सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर. पण त्याच्या आधी सुपरहिट गाणं. मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम. बज जाते रहो.